It's good to be here again this morning, brothers. I want to begin this morning by reading something from Jonathan Edwards.
And Jonathan Edwards, je devache sant hon gele, tyancha dware lile gele kai shabd mi vachto.
He wrote, "Christ is a river of water."
Christ paanyachi nadi ahe.
Because there's such a fullness in him,
कारण त्याच्यामध्ये इतकी भरपूरता आहे.
So plentiful a provision for the satisfaction of the needy and longing soul.
इति अति भरपूर त्याच्यामध्ये साठा आणि पुरवठा आहे की जे गरजवंत आत्मे आहेत त्यांना ते पुरून उरत.
Christ is like a river.
ख्रिस्त हा नदी सारखा आहे.
In that he has a sufficiency not only for the one thirsty soul.
आणि एकच स्थानेला आत्म्यासाठी परिपूर्णता नव्हे.
But by supplying him, the fountain is not lessened.
आणि इतकी भरपूरता आहे की त्याची गरज भागवल्यानंतर देखील तो जो झरा आहे तो कमी झालेला नाही.
There is not less afforded to those who come afterwards.
आणि मग त्या ताणलेल्या आत्म्यानंतर जे बाकीचे आत्मे येतील त्यांना अशी कमतरता कधी भासणारच नाही.
Thirsty man does not lessen a river by quenching his thirst.
आणि एक ताणलेला आत्म्या नदीला कधी कमी करू शकत नाही कारण नदीजवळ एवढा पुरवठा असतो.
Christ is like a river in another respect.
आणि ख्रिस्त नदी एका दुसऱ्या दृष्टिकोनातून देखील आहे.
A river is continually flowing.
एक नदी सतत वाहत असते.
There are fresh supplies of water coming from the fountainhead continually.
आणि तिच्या स्रोतापासून नेहमी असे झरे फुटत असतात आणि नेहमी पाण्याचा पुरवठा जारी असतो.
So that a man may live by it and be supplied with water all his life.
जेणेकरून एखादा व्यक्ती त्याच्याने जगल आणि पूर्ण आयुष्यभर त्याच्याने पाणी घेईल.
So Christ is an ever flowing fountain.
आणि म्हणून ख्रिस्त सतत वाहणारा असा झरा आहे.
He is continually supplying his people.
आणि तो त्याच्या लोकांना सतत पुरवठा म्हणून बनत चाललेला आहे.
And the fountain is not spent.
आणि तो झरा कधीच आटत नाही.
Those who live upon Christ may have fresh supplies from him to all eternity.
आणि जे ख्रिस्तावर निर्भर राहून जगतात त्यांना अनंत कालभर या झऱ्यातून नेहमी पुरवठा मिळत.
They have an increase of blessedness that is new.
आणि त्यांच्याकडे आशीर्वादाची भरपूरता दररोज नवीन असते.
And which never will come to an end.
आणि ती कधी संपुष्टात येणार नाही.
This is the Jesus that we want to be at the very center of our churches and our ministries.
आणि आपला येशू असा असेल तर मग आपल्या मंडळीच्या केंद्रबिंदू आपल्या सेवेच्या केंद्रबिंदू मध्ये तो असायला हवा.
This is the Jesus we want believers and unbelievers to know.
आणि विश्वासणारे आणि अविश्वासणारे दोघांना ह्या येशूची सतत गरज असते आणि ह्या येशूची घोषणा केली पाहिजे.
Yesterday we looked at the priority of preaching Christ in all the scriptures.
आणि काल आपण पाहिलं की ख्रिस्त याची घोषणा किती प्राधान्याची आहे. पूर्ण बायबल मधून कुठूनही त्याची घोषणा केली पाहिजे.
If the story of the Bible is the story of God sending his son to this earth to save his people.
आणि जर का बायबलची घटना किंवा गोष्ट किंवा पूर्ण लिखाण देव आपल्या पुत्राला त्याच्या लोकांसाठी पाठवत आहे ही आराखडा आहे बायबलचा.
Then we need to make sure that whatever we are preaching we relate to this story.
मग आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की जिथूनही आपण उपदेश करतो तिथून या मोठ्या चित्रामध्येच आपण ते भाषण किंवा संदेश दिला पाहिजे.
This morning I want to answer two questions.
आणि आज सकाळी मला तुम्हाला दोन प्रश्नांचं उत्तर द्यायचंय.
What does it mean to be gospel centered in our preaching and teaching?
आणि ख्रिस्त केंद्रित आपल्या शिक्षणामध्ये आपल्या संदेशामध्ये राहणं म्हणजे काय.
And how do we do that?
आणि ते आपण कसं केलं पाहिजे.
Point one is.
पहिला मुद्दा असा आहे.
We need to connect the dots and tell the story.
आपण जे काही हा काही इंग्लिश टर्मिनॉलॉजी वेस्टर्न थॉट.
पण
आपण जे काही भाग जे आहेत ते मिळवून ती पूर्ण गोष्ट आपण सांगितली पाहिजे.
So we go.
थोडं इथं कळतं आपल्याला थोडं इथं, तर ते सगळं जोडत 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 जाऊन आपण ती सुवार्ता किंवा संदेश द्यायला हवा.
I want to read to you the introduction to a book that I would recommend to anyone.
आणि असं एक पुस्तक त्याचं जे मी कुणालाही त्याच्याबद्दल सांगेल की तुम्ही वाचा, त्याची जी माहिती किंवा सुरुवातीचा जी भाग आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे.
Because it's an excellent example of how to be Christ-centered and gospel-centered in teaching the scriptures.
या पुस्तकाचं जी अगोदरची माहिती दिलेली आहे ती फार सुंदर आहे आणि आपल्याला त्याचा फायदा होईल की कसं ख्रिस्त केंद्रित रीतीने आपण सगळं काही गाजवलं पाहिजे.
It's called the Jesus Storybook Bible.
आणि ते पुस्तक जे आहे ते जीसस स्टोरी बुक बायबल म्हणतात त्याला.
By Sally Lloyd Jones
हिने ते लिहिलेलं आहे.
It's a children's book.
आणि ते लहान मुलांसाठी चित्र रूपात आहे ते बायबल.
But it touches my heart every time I read it.
पण जेव्हा जेव्हा मी ते वाचतो ते इतकं सुंदर रीतीने लिहिलेलं आहे की माझं हृदय त्याला माझं हृदयाला स्पर्श होतो.
Here's how she begins her children's story Bible.
आणि मग तिचं जे हे लहान मुलांसाठी चित्ररूपित बायबल ती अशी सुरुवात करते त्याची.
Now, some people think the Bible is a book of rules.
काही लोकांना वाटतं बायबल हे नियमांचं पुस्तक आहे.
Telling you what you should do and shouldn't do.
तुम्ही हे करायला पाहिजे तुम्ही ते नाही करायला पाहिजे.
The Bible certainly has some rules.
बायबल मध्ये आहेत नियम.
They show you how life works best.
आणि ते नियम आपल्याला सांगतात की कसं आपलं जीवन अति उत्कृष्ट असेल.
But the Bible isn't mainly about you and what you should be doing.
आणि बायबल पण बायबल जे आहे ते मुख्य रूपात तुमच्याबद्दल आणि तुम्ही कसं जगायला पाहिजे ह्याबद्दल नाही.
It's about God and what he has done.
आणि बायबल तर देवाबद्दल आहे आणि त्यांनी जी योजना केलेली आहे त्याच्याबद्दल आहे.
Other people think the Bible is a book of heroes.
काही लोकांना वाटतं बायबल हे जे महान संतगण गेले होऊन गेले त्यांच्याबद्दल आहे.
Showing you people you should copy.
आणि त्यांच्या जीवनामागे आपलं जीवन जायला पाहिजे किंवा त्यांच्या जीवनामागे आपण नकल केली पाहिजे त्यांची.
The Bible does have some heroes in it.
आणि बायबल मध्ये आहेत काही मोठे नावाजलेले संतगण.
But as you will soon find out, most of the people in the Bible aren't heroes at all.
पण त्यांचं जीवन तुम्ही जर का बारकाईने पाहाल तर त्यांच्यामध्ये असं एवढं काही महान संतपणा नाही.
They make some big mistakes sometimes on purpose.
त्यांचे काही कधी कधी मुद्दामून त्यांनी फार मोठ्या चुका देखील केलेल्या आहेत.
They get afraid and run away.
कधी कधी ते घाबरून पळालेले आहेत.
Sometimes they're just mean.
कधी कधी ते एकदम वाईट रीतीने त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे.
No, the Bible isn't a book of heroes.
बायबल हा मोठ्या मोठ्या संतगणांचं पुस्तक नव्हे.
Or rules.
आणि नियमांचं नव्हे.
The Bible is most of all a story.
पण बायबल ही एक गोष्ट आहे.
It's an adventure story about a young hero.
आणि ही गोष्ट एका अशा तरुण शूरवीराची आहे.
Who comes from a far country. To win back his lost treasure.
तो एका लांबच्या देशातून ज्याचं जे हरवलेलं खजिना होता तो जिंकण्यासाठी येतो.
It's a love story.
ही एक प्रेम कथा आहे.
About a brave prince who leaves his palace, his throne.
आणि जो शूर राजकुमार आहे तो त्याचं घर राजवाडा सोडून आलेला आहे.
He leaves everything to rescue the ones he loves.
आणि त्याचं सगळं ऐशो आराम सोडून तो ज्यांच्यावर त्याचं प्रेम आहे त्यांना सोडवण्याला येतो.
It's like the most wonderful of fairy tales that has come true in real life.
आणि ही इतकी अशी रम्य कथा जी खरी झालेली आहे जीवनामध्ये तशी आहे.
You see, the best thing about this story is it's true.
आणि सर्वात सुंदर ही गोष्ट जी आहे या गोष्टीबद्दल जी घटना आहे म्हणजे ती खरी आहे ही गोष्ट.
There are lots of stories in the Bible, but all the stories are telling the one big story.
बऱ्याचशा गोष्टी आहेत बायबल मध्ये पण सर्व गोष्टी ज्या आहेत एका मोठ्या गोष्टी खाली येतात आणि एका मोठ्या गोष्टीकडे दर्शवतात.
The story of how God loves his children and comes to rescue them.
ह्या सगळ्या गोष्टी देव आपल्या मुलांवर कसं प्रेम करतो आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी कसं आला ह्या मोठ्या चित्रामध्ये आहे.
It takes the whole Bible to tell the story.
आणि जर का पूर्ण बायबल आपल्याला सांगावं लागणार की ही खरी गोष्ट सांगण्यासाठी.
And at the center of the story there is a baby.
आणि ह्या पूर्ण गोष्टीच्या मध्यमध काय आहे तर एक बाळ आहे.
Every story in the Bible whispers his name.
आणि सर्व बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या या बाळाचं नाव आपल्याला सांगतात.
He is like the missing piece in a puzzle.
आणि एक जी पझल म्हणतात त्याला काय कोड कोड जे आहे त्याच्या मधलं जो भाग नाहीये तो आहे.
The piece that makes all the other pieces fit together.
आणि तो भाग जोपर्यंत नाही आपल्याला समजत तोपर्यंत बाकीचे सगळे भाग जे आहेत अधुरे राहतात.
And suddenly you see a beautiful picture.
आणि तो भाग बसवल्यावर ते पूर्ण चित्र मग तुम्हाला दिसतं.
In her storybook Bible, all of the Bible stories are related back to Christ and the gospel.
आणि त्या बाईने लिहिलेलं जे चित्ररूपित बायबल आहे त्याच्यामध्ये सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पुन्हा एकदा ह्या मोठ्या गोष्टीकडे येते तारणाच्या गोष्टीकडे.
So now I want to break down the parts of the story that the Bible presents.
आणि मग आज मला हे भागा भागामध्ये ही मोठी कथा जी आहे ती भागा भागामध्ये तुम्हाला सांगायची आहे.
The first part of the story is creation.
आणि पहिला जो भाग आहे तो म्हणजे निर्मिती.
If you guys have your outline, it'd be right there, number one.
तुमची आउटलाईन जर का असेल तिकडे पहिला मुद्दा जो असेल तो म्हणजे निर्मिती.
क्रिएशन
निर्मिती.
One Hebrew word sums up the picture of Genesis chapters 1 and 2.
आणि उत्पत्ती पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायाचा एक शब्द जो आहे ते सगळा सारांश काढतो.
The Hebrew word is shalom.
आणि तो शब्द म्हणजे शालोम शांती.
In the beginning the earth was full of God's shalom.
आणि सुरुवातीला जी पृथ्वी होती ती पूर्णपणे देवाच्या शालोमने भरलेली होती.
It's the kind of peace in which everything works according to God's intention.
आणि असं आपल्याला दिसतं की अशा प्रकारची ती शांती आहे की देवाचे सगळे हेतू पूर्ण होत आहेत.
The world was made for human beings to live in joy in the presence of our maker.
आणि आपलं जग जे आहे ते देवाच्या सानिध्यात जगण्यासाठी तयार केलेलं होतं आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी केलेलं होतं.
We were created to worship God by loving him and loving one another forever.
आणि असं ते चित्र आहे पहिल्या दोन अध्यायामध्ये की आपली निर्मिती देवावर प्रेम करण्यासाठी इतरांवर प्रेम करण्यासाठी देवाचे हेतू पूर्णपणे पूर्ण करण्यासाठी होते.
The second part of this story is the fall.
आणि दुसरा भाग या मोठ्या कथेचा तो म्हणजे पतन.
Adam and Eve rejected God's rule over them.
आदम आणि हव्वा बाईने देवाचं जे नातं आणि देवाचं जे राज्य त्यांच्यावर होतं ते धिक्कारलं.
Adam represented all of mankind.
आणि आदम जो आहे आपल्या सगळ्या मनुष्य मात्राचा प्रतिनिधी होता.
So his rejection of God's rule affects all of the rest of mankind.
आणि आपण त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याने बंड केल्यामुळे आपण सगळ्यांवर त्याचा परिणाम आलेला आहे.
Our attitudes and our actions show that we have declared ourselves to be God's enemies.
आणि आपले जे हावभाव आणि आपले जे प्रतिसाद आहेत ते आता हे दाखवून देतात की आपण पण आदमासारखं देवाचे शत्रू म्हणून आपण घोषणा केलेली आहे.
Mankind's rejection of God results in spiritual and physical death.
आणि मनुष्य मात्राने देवालाच धक्कारल्यामुळे आध्यात्मिक मृत्यू झालेला आहे आणि शारीरिक मृत्यू पण मनुष्य मात्रामध्ये आहे.
The third part of this story is redemption.
आणि तिसरा भाग जो ह्या मोठ्या कथेचा आहे तो म्हणजे देवाची तारण योजना.
We have creation, fall, redemption.
आणि देवाची सोडवणूक.
Our loving creator who rightly shows himself to be wrathful toward our sin.
आपला जो प्रेमळ निर्माण करता तो योग्यपणे क्रोधिष्ट आपल्या पापांबद्दल प्रगट होतो.
Has a plan to turn evil and suffering that we have caused into good that will be for his glory.
आणि त्याने अशी योजना तरी केली की आपण जे पाप आणि आपण जे पापाचे परिणाम घेऊन आलो त्याच्यावर मात करून असं काही आपल्याचं भलं करावं जेणेकरून त्याचा गौरव अधिक प्रगट होईल.
Before the beginning of time, God had a plan to redeem his world and rescue fallen sinners.
आणि ह्या सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच देवाला माहित होतं की त्याची ही योजना आखली की जे पतित पापी आहेत त्यांना मी खंडील आणि माझ्या गौरवासाठी त्यांना माझ्याकडे आणल.
In his son Jesus Christ, God himself comes to renew the world and restore his people.
आणि त्याच्या पुत्रामध्ये देव आलेला आहे आणि हे जे पतित युग सगळं झालेलं आहे सृष्टी ती त्याचं नवीनीकरण आणि पुनर्बांधणी तो करणार आहे.
But the story doesn't end with redemption.
पण ही जी मोठी कथा आहे ती त्या तिसऱ्या भागातच संपत नाही म्हणजे सोडवणूक.
The fourth part of the story is restoration.
आणि चौथा भाग या मोठ्या कथेचा तो म्हणजे पुनर्बांधणी आणि पुनर्निवास सगळ्या गोष्टीचा.
God has promised to renew the entire universe.
आणि या पूर्ण सृष्टीचं नवीनीकरण तो करेल हे देवाने योजिला आहे.
And the Bible gives us a peek into this future restoration.
आणि हे भविष्याच्या युगामध्ये जे काही येणार आहे त्याच्याबद्दल थोडीशी चाहूल बायबल मध्ये आपल्याला दिलेली आहे.
This restoration will take place in two ways.
आणि हे नवीनीकरण दोन प्रकारे घडणार आहे.
Christ will return to judge sin and evil.
ख्रिस्त जो आहे तो पापी आणि पाप आणि जे वाईटपणा आहे त्याचा न्याय करण्यासाठी येणार आहे.
And he will bring in righteousness and eternal peace.
आणि त्याच घटकेला तो नीतिमत्वता आणि अनंतकालिक शांती घेऊन येणार आहे.
God will purge the universe of evil once and for all.
आणि हे पूर्ण विश्व जे शापाखाली आलेलं आहे ते एकदा आणि सर्व काळ जे आहे देव जो आहे त्याची उलटा पालट करणार आहे.
The story of the Bible is the story of creation, fall, redemption and restoration.
चार भागामध्ये आपण पाहिलेलं आहे पूर्ण बायबलचा सारांश किंवा पूर्ण ही मोठी कथा अशी आहे की निर्मिती पतन सोडवणूक आणि पुनर्बांधणी.
Men, no matter what you are preaching or teaching in the Bible.
आणि तुम्ही जे काही शिकवत असाल बायबल मध्ये
you need to know where it fits in the big story.
तुम्ही थोडासा माग वळून पाहायला पाहिजे की माझा जो शास्त्र भाग आहे ह्या चार हे मोठ्या चित्रांमध्ये कसा बसतो.
Where it fits in the big picture.
आणि ह्या मोठ्या चित्रामध्ये तो कसा बसतो.
And you should generally spend a minute or two looking forward or backward to orient your people to where the passage fits into the story.
आणि तुम्ही जो शास्त्र भाग निवडला असेल तुम्ही एक दोन मिनिट घ्या की लोकांना तुम्ही जागृत करा की आपण कुठे आहोत या मोठ्या कथेमध्ये थोडं मागचं सांगा थोडं पुढचं जे येणार आहे त्याच्याबद्दल सांगा.
In all of our preaching and teaching our goal is not simply to present the passage.
आपला जो मुद्दा आपल्या शिकवण्यामध्ये फक्त तो शास्त्र भागच दाखवायचा तेवढाच नाही.
But we want to help our people know how to understand the Bible on their own.
आणि आपल्याला असं दाखवायचंय आपल्या लोकांना शिकवायचंय हा देखील हेतू आहे की तुम्ही घरी गेल्यावर तुम्ही स्वतः बायबल कसं समजून घेऊ शकाल.
We want our people to read their Bibles through gospel-centered glasses.
आणि जे सुवार्ता केंद्रित जे दृष्टिकोन आहे त्याच्याद्वारे ते बायबल पाहतील तो तिथपर्यंत आपल्याला लोकांना आणायचंय.
Let's stop. Do you have any questions about this?
आपल्याकडे काही प्रश्न आहेत का याबद्दल?
In some passages it's much easier to do that than in other passages.
आणि काही शास्त्र भागामध्ये मी मान्य करतो की खूप सोपं आहे की या मोठ्या कथेमध्ये ते कसा बसवायचा.
If we don't understand where we are in the story, it will be difficult for us to teach and preach the passage.
आणि जर का आपल्यालाच तो शास्त्र भाग कसा त्या मोठ्या कथेमध्ये बसतो हे समजलं नसेल तर शिकवणं फार कठीण जाणार.
Okay, let's keep moving.
आपण पुढे जाऊया.
Okay. I think what we're going to do here, I want to read through this, but I think I'm going to read about a sentence at a time. You can translate because I might add some things. So. Okay. Pull out these notes, Jen.
आणि हे जे नोट्स तुम्हाला दिले ते बघा.
Right.
The oldest. When you have Job's friends who are talking, and you know, at the end of the book, you know that some of what they said was wrong.
Yeah, because, much.
Yeah. So how do you deal if you're dealing with a chapter where Eliphaz is talking, and he's talking about the condemnation on Job because of maybe of what he's done, and he can't stand blameless before God. If you are going to be exegeting that passage, how do you come into context of, you know, that this is scripture, this is the inspired word of God, but what he is saying, you've got to look at the entire book maybe he was wrong in what he was talking to Job about how his behavior was. How do you, get to something like that?
तर चांगला सुंदर प्रश्न आहे की आता आपण योबाचं पुस्तक जर का शिकवत असू तर तिथं ते कसं मोठ्या चित्रात बसवायचं, कारण तिथं जे योबाचे मित्र आहेत त्यांनी चुकीचा निष्कर्ष योबाबद्दल काढलेला आहे, त्यांना पूर्ण देवाची सार्वभौमता वगैरे सगळी लक्षात घेतलेली नाही. तर मग तसले जे शास्त्रवा किंवा योबाचं पुस्तक शिकवताना कारण त्यांनी चुकीचा निष्कर्ष काढला योबाबद्दल, तर ते कसं आपण तारण योजनेमध्ये बसवायचं? I think we'll have to add one more day to the conference.
The Bible is full of mistakes.
Bible hey, want me to translate?
God doesn't make mistakes.
Bible madhe anek lokancha chuka dilele ahet.
Because it's full of the actions and words of sinful men.
आणि हे पापी लोकांचे जे पापी लोकांचे प्रतिसाद आणि त्यांचे जे निवडी आहेत त्याच नमूद केलेले आहेत.
David made mistakes.
दाविदाने इथं चुकीच्या निवडी केल्या.
And the Bible records those mistakes.
आणि बायबलने ते जे चुका आहेत त्याचं नमूद इथं विवरण दिलेलं आहे.
On one occasion, Paul said something stupid and he got slapped for it.
आणि प्रेषणाच्या कृत्यामध्ये पावलाला तिकडं चौकशीत आणलेलं होतं, त्यांनी काहीतरी असं उद्गार काढले की त्याच्यामुळे त्याला झापड बसली.
Especially in the Old Testament, much of what we read is descriptive but not necessarily prescriptive.
आणि आपण लक्षात घ्यायला पाहिजे विशेष करून जुन्या करारामध्ये की विवरणात्मक ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा फक्त अहवाल तिकडे केलेला आहे, त्याचा अर्थ असा नाही की आपण पण तसं जाऊन त्याचं लागूकरण करावं.
It describes the actions and words of men but doesn't comment as to whether they are right or wrong.
ते फक्त त्या माणसं किंवा स्त्रिया यांचे जे निर्णय त्यांनी काय केलं त्याचं जे आहे ते तसंच नमूद करत, पण त्याचा अर्थ नाही की आपण पण त्यांच्या मागे तसं करावं.
So the book of Job, we have to exercise much discernment because it records some things these Job's friends said, three, four friends, that were right, other things were absolutely wrong.
आणि हे जे तीन चार मित्र योबाचे आहेत काही गोष्टी त्यांनी फार सुंदर आणि स्पष्ट आणि योग्य बोलले, पण काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या बोलले.
Much of what Job said was right, some of it was wrong.
आणि योबानी पण भरपूर चांगलं बोललेलं आहे, पण काही गोष्टी त्यांनी त्या चुकीच्या काढलेल्या आहेत.
Everything God said was right.
पण जे देवाने त्या पुस्तकात लिहिलंय ते सगळं खरं आहे आणि योग्य आहे.
I think when we come to Job, oftentimes we are teaching the truth in contrast to the folly of Job and his friends.
आणि बऱ्याच वेळेस जेव्हा आपण योबाचं पुस्तक शिकवतो तेव्हा आपण जे सत्य आहे ते शिकवतो आणि ते त्याच्या विरोधाभासात योब आणि त्याच्या मित्रांनी कसं प्रतिसाद दिला असं विरोधाभासात शिकवतो.
And that is an opportunity for us to point to the ultimate wisdom personified, the Lord Jesus Christ.
आणि एक सुंदर इथं संधी आहे की ह्यांचे असे प्रतिसाद ह्या योबाच्या पुस्तकात पाहून मग लोकांना बोर्ड दाखवायचं की ह्यांच्या पलीकडं जो आपला येशू ख्रिस्त ज्याच्यामध्ये सर्व ज्ञानाचा खजिना आहे त्याच्याकडे आपण जायला पाहिजे, आपण शिकू शकतो.
Does that help? Steve and Mike, you guys have any comments on that?
I've heard it said that the friend said the right things to the wrong person or to the wrong situation without understanding the full situation, like the whatever law was written on their hearts, the works of the law written on their hearts. Mm-hmm. If you do good you're blessed,
right?
And
Job's friends made the very same mistake that the Jews made with the man born blind in John chapter 9.
Yobacha mitranni tit chuk keli ki yahudi lok Yohan 9 madhe kasa shishyanni nishkarsh kadla ki tya andhya vyaktila pahila tyane rastyavar an mag yeshu la vicharla ki koni paap kela tyane ka tyacha aai vadlanni.
They attributed all illness and calamity to personal sin.
आणि त्यांच्या माहितीनुसार सर्व वाईट आणि सर्व काही शापित गोष्टी आणि आजारपण जे आहे ते त्यांच्या अवज्ञेमुळे होतं.
All disease and calamity are due to sin, but ultimately Adam's sin.
पण आपण शिकू शकतो की सर्व काही जिथं काही शापित आणि पापाचा परिणाम आपल्याला जगामध्ये दिसतो ते सत्य शेवटी आदामाच्या आवरण्यामुळे झालेला आहे.
Job was the man of Proverbs in flesh and blood.
आणि योब जो आहे नीतीसूत्राचं पुस्तक जर का एका व्यक्तीमध्ये आपल्याला दिसतं तर ते योबामध्येच.
But Job reminds us that we can never manipulate God through our own good deeds.
आणि योब आपल्याला हे आठवण करून देतो की आपल्या सत्कर्माने आपण देवाला त्याची जी योजना आहे त्या आपल्या सामर्थ्याने आपण वळवू शकत नाही आपल्याला जसं हवं तसं.
Job reminds us that there are spiritual forces at work that we have no control over and don't understand.
योबाच्या पुस्तकामध्ये आपण शिकतो की असे काही आध्यात्मिक गोष्टी आणि सामर्थ्य यांचं चाललेलं आहे अंतराळामध्ये की आपण फार कमी आपल्याला ज्ञान आहे त्याच्याबद्दल.
And the book of Ecclesiastes reminds us that even the Proverbs man can suffer in the sovereignty of God.
आणि मग जे गीतरत्न ह्याचं पुस्तक आहे सॉरी इक्लेसियास्टिस उपदेशक याचं पुस्तक आहे ते देखील आपल्याला आठवण करून देत की जो ज्ञानी मनुष्य आहे व्हॉट डिड यू से सॉरी कॅन यू रिपीट दॅट सेंटेंस इक्लेसियास्टिस
आय डोंट नो इट मेक्स सेंस आय से इक्लेसियास्टिस कीप्स अस हंबल
जे उपदेशकाचं पुस्तक आहे आपल्याला नम्र ठेवतं
बिकॉज इट रिमाइंड्स अस that even the man who lives uprightly can suffer under the sovereignty of God.
कारण तिथे आपल्याला पाहायला मिळतं की काही लोक जे आहेत ते नित्यमत्व आणि सात्विकतेचं जीवन जगतायत पण तरी देवाच्या सार्वभौमतेमध्ये त्यांना दुखापत होत आहे.
So Proverbs reminds us that God has built a moral order into the universe.
आणि नीतीसूत्राचं पुस्तक आपल्या आठवून देतं की देवाने ह्या सृष्टीमध्ये एक नैतिक नियम लावून दिलेला आहे.
In general, those who do right experience better lives.
आणि तो नैतिक नियम म्हणजे असा की सर्वसाधारण रीतीने जर का आपण पाहिलं बहुतांश रीतीने आपण पाहिलं की जे चांगलं करतात त्यांच्या संगतीत चांगलं होतं.
Those who live wrongly experience trouble.
आणि जे वाईट मार्ग करतात त्यांच्या संगतीत त्या वाईटाचा परिणाम त्यांना भोगावा लागतो.
Job and Ecclesiastes remind us that God's sovereignty still rules over all and is a mystery to us.
आणि योब आणि उपदेशकाचं पुस्तक ह्या गोष्टींमध्ये आपल्याला आठवण करून देतं की हे जरी खरं आहे की बऱ्याचशा लोकांना बरं केलं तर बरं होतं तरी त्या पलीकडे देव सार्वभौम आहे आणि कधी बरं करणाऱ्या लोकांना पण वाईट होतं आणि वाईट करणारे लोक भरभराट पावतात.
Okay, let's work through this.
आपण पुढे जाऊया आता.
This is this comes from another excellent resource I would recommend.
आणि एक सुंदर आपल्याला साधन आहे इकडे.
It's called the Gospel Transformation Bible.
सुवार्तेने बदलून टाकणारं बायबल.
It's in the English Standard Version.
आणि ESV ह्या वर्जन मध्ये ते आहे.
Stephen is translating it into Marathi.
आणि स्टीव्हन जे आहे तो मराठी मध्ये ते
in his spare time. So let's read this together.
आणि आपण एकत्र हे वाचूया.
Brian Chappell ने
हे अहवाल आर्टिकल लिहिलेला आहे.
Some passages such as the prophecies and the messianic psalms clearly predict who Christ is and what he will do.
काही जे शास्त्रभाग आहेत विशेष करून जे संदेश त्यांनी लिहिलेले भविष्यवाणी आहेत आणि मग जे ख्रिस्ताबद्दलचे जे स्तोत्र आहेत ते मसीहा कसा येणार आणि तो काय करणार ह्याबद्दल पुढे होणाऱ्या गोष्टींबद्दल आपल्याला सांगतात.
Isaiah wrote of the Messiah that his name shall be called Wonderful Counselor, Mighty God, Everlasting Father, Prince of Peace, of the increase of his government and of peace there will be no end.
Yeshaya 9:6-7 मध्ये यशया आपल्याला आठवण सांगतो पुढे पाहून की त्याचं नाव अद्भुत मंत्री समर्थ देव सनातन पित्या शांतीचा अधिपती आणि त्याच्या राज्याच्या वाढीचा काही कधी अंत होणार नाही.
This is a clear prediction of Jesus' person and work, and there are many more predictions in the prophetic portions of Scripture.
आणि हे जे वचन आपण पाहिले ते एकदम सुस्पष्ट येशू कसा असणार आणि त्याचं कार्य काय असणार त्याच्याबद्दल पुढे पाहून आपल्याला सांगत आहेत.
So in this way, many Old Testament passages clearly point to Christ.
आणि जर का आपण आशय शास्त्र पाहिले तर एकदम सुस्पष्ट तिथं काही वादच नाही की हे येणाऱ्या मसीहा कसा असणार आणि तो काय करणार त्याबद्दल सांगतो.
Probably the first clear prediction of Christ would be Genesis 3:15.
आणि पहिलं जे स्पष्ट ख्रिस्त त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे ते म्हणजे उत्पत्ती 3:16-15.
Number 2. Other passages prepare God's people to understand the grace that God must provide to redeem his people.
आणि मग दुसरे काही असे शास्त्र भाग आहेत ते देवाच्या लोकांना तयार करतात की त्यांनी कृपा जी आहे ती समजून घ्यावी जी येणार आहे आणि देवाच्या लोकांना सोडवणार आहे.
As an example, when God uses his servant David to show mercy to King Saul's lame grandson,
आणि जेव्हा आपण पाहतो की जुन्या करारामध्ये देव काय करतो की दाविदाचा उपयोग करतो की शौलाचा जो नातू होता जो अपंग होता त्याला वाचवण्यासाठी त्याला दया देण्यासाठी.
And what was his name? Anyone know?
Mephibosheth.
Yeah, Mephibosheth. Right.
Mephibosheth.
He was a royal descendant who would be David's blood rival for Israel's throne.
आणि खरं पाहिलं तर शाऊलाचा नातू जो आहे त्याच्यामध्ये पण राजकीय रक्त होतं आणि तो नंतर दाविदाच्या वंशजाचा शत्रू झाला असता.
When David does this, we understand something about God's ways of forgiving enemies and showing mercy toward the helpless.
आणि मग दाविद जेव्हा त्याला क्षमा करतो आपला जो वैरी शाऊल आहे त्याच्या नातवाला तिथं आपल्याला दिसतं की देव पण आपल्या शत्रूंना क्षमा करू इच्छितो आणि त्यांना दया दाखवू इच्छितो.
In other words, you can preach on Mephibosheth and preach Christ.
आणि मेफिबोशेथ वर गाजवत असताना वचन सांगत असताना तुम्ही मागे वळून ख्रिस्ताबद्दल घोषणा करू शकता.
Not only do many Old Testament passages prepare God's people to understand the grace of his provision, they also prepare the people to understand their need.
आणि बरेचसे जुन्या कराराचे शास्त्र भाग फक्त देवाची जे देवाने जे आपल्याला उपलब्ध करून दिलेले त्याच्याबद्दलच सांगत नाही तर पुढे जाऊन आपण किती गरजवंत आहोत देवाच्या कृपेसाठी ते देखील आपल्याला दाखवतात.
When Paul writes in Galatians 3:24 that the law was our schoolmaster or guardian helping lead us to Christ, we understand that the high and holy standards of the law ultimately prepare us to seek God's provision of mercy rather than to depend on the quality of our performance to make us acceptable to him.
आता पौलाने गलती 3:24 मध्ये आपल्याला शिकवलेलं आहे की नियमशास्त्र एक आपल्याला बालरक्षक होतं आणि नियमशास्त्र आपल्याला तयार करत होतं सत्य शेवटी आपल्या धार्मिकतेद्वारे तारण प्राप्तीसाठी नव्हे पण ते आपल्याला तयार करत होतं आपण सारखं पडतो नियम मोडतो हे दाखवून देत होतं आणि सत्य शेवटी देव त्या बालरक्षकाच्या नंतर काळाच्या पूर्णतेमध्ये कसं दया करणार आहे ख्रिस्ताद्वारे आणि त्याच्याकडे बोट दाखवत होतो.
इन अदर वर्ड्स, एनीटाइम यू आर प्रीचिंग ऑन द लॉ इन द ओल्ड टेस्टामेंट, that is preparation for Christ.
आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण नियमशास्त्राद्वारे गाजवत आहोत नियमशास्त्र जर का जुन्या करारातला गाजवत आहोत तो नियमशास्त्रच सत्य शेवटी हेतू नाही पण तो नियमशास्त्र लोकांना तयारी करतो की आपण पतन पावणारे आहोत देवाचे नियम इतके उंच आहेत सत्य शेवटी आपल्याला कृपेची गरज आहे.
The Old Testament sacrificial system reminds us that without the shedding of blood there's no atonement for our failures to keep the law.
आणि मग जुन्या कराराचा जो विधींचा जो नियम आहे आणि जे काही सारखं अर्पणांचा नियम होते ते आपल्याला आठवण करून देतात की रक्त सांडल्याशिवाय पाप विमोचन होत नाही आणि सत्य शेवटी देव परिपूर्ण यज्ञ आपल्यासाठी पाठवणार होता.
The story of Abraham's faith being counted to him as righteousness prepares us to understand that our standing before God depends upon our faith in the provision of another.
आणि मग नियमशास्त्र देण्या अगोदर अब्राहमाची गोष्ट आहे आणि तिथं असं म्हटलेलं आहे की अब्राहमाला विश्वासाद्वारे देवाने नीतिमान गणलं तर ती घटना आपल्याला तयार करते की सत्य शेवटी देवाची अशी योजना आहे की आपल्या कर्माद्वारे नव्हे तर विश्वासाद्वारे आपण पण नीतिमान गणलं जावं.
When Paul is explaining the gospel in Romans chapter 4, he goes back to the story of Abraham as his illustration.
आणि जेव्हा पाऊल आपल्याला सुवार्तेबद्दल नव्या करारात रोम 4 मध्ये सांगत आहे तो कुठे जातो? तो माग वळून जुन्या करारामध्ये अब्राहमाच्या घटनेकडे जातो.
So we should never preach about Abraham without preaching Christ.
आणि म्हणून जर का आपण अब्राहमाच्या जीवनावर सांगत आहोत तिथंच थांबवायचं नाही. मोठे चित्र आपल्याला मग ख्रिस्ताकडे घेऊन जातं आणि देवाच्या योजनेकडे घेऊन जातं. मग ख्रिस्ताबद्दल सांगितल्याशिवाय अब्राहमाचा जो संदेश तो पूरा करायचा नाही.
So grace doesn't spring up by surprise in the New Testament. God's people have been prepared for thousands of years to understand and receive the grace of Christ on their behalf.
आणि ही कृपा अचानक देवाचा तडका फडका योजना झाली. नव्या करारामध्ये अचानक त्यांनी विचार केला की कृपा आता मी देणार असं नाही, पण कितीतरी हजारो वर्ष देवाच्या लोकांना तो तयार करत होता जेणेकरून ते हे कृपेच्या गरजेपर्यंत येतील आणि ख्रिस्तामधली कृपा स्वीकारतील.
The redemptive truths reflected in any text can be discerned by asking two questions.
आणि मग इथं तारणदायी सत्य ह्या शास्त्र भागामध्ये आहे का आणि ते मी कसं पाहिल हे दोन प्रश्नाद्वारे आपल्याला समजतं.
What does this passage reflect about the nature of God who provides redemption?
कोणताही शास्त्र भाग घेतलं तर हा प्रश्न जर का आपण विचारला की हा शास्त्र भाग मला देवाच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल किंवा स्वभावाबद्दल काय सांगतं जो देव तारण देणार आहे.
What does this text reflect about the nature of humanity that requires redemption?
किंवा शास्त्र भागाकडे बघून असं विचारायचं स्वतःला की हा शास्त्र भाग मनुष्याची जी तारणाची गरज आहे त्याच्याबद्दल मला काय सांगतं.
In other words, does this passage tell us what we need?
दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा शास्त्र भाग मला माझी गरज दाखवून देतो.
Or does it tell us about what God provides to meet our need through Christ?
किंवा हा शास्त्र भाग कसा देव जो तारण देणारा आणि योजना आखणारा आहे त्याची आठवण करून देतं मला.
These simple questions are the lenses, the reading glasses.
आणि हे साधे सोपे प्रश्न जणू काय आपली लेन्स आहे ज्याच्याद्वारे आपण हे पाहतो.
Through which we can look at any text to see what the Bible is reflecting of God's nature and or human nature.
आणि त्याच्याद्वारे आपण बायबल देवाच्या स्वभावाबद्दल आणि किंवा मनुष्याच्या स्वभावाबद्दल काय सांगते हे आपण पाहू शकतो.
So inevitably these lenses enable us to see that God is holy and we are not.
आणि जर का हे दोन दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर सत्य शेवटी आपल्याला पाहायला मिळेल की देव पवित्र आहे आणि आपण नाही.
Or that God is sovereign and we are vulnerable.
आणि देव सार्वभौम आहे आणि आपण म्हणजे आपण नश्वंत आहोत.
Like the book of Job.
योबासारखं.
Or that God is merciful and we need his mercy.
किंवा देव दयाळू आहे आणि आपल्याला त्याच्या दयेची गरज आहे.
These reading glasses make us aware of our need of God's grace to compensate for our sin and inability.
आणि हे जे चष्मे आहेत दोन प्रश्नांचे ते आपल्याला समजून देतात की देव आपली किती महान कृपेची गरज आहे आणि देव कसा कृपा पुरवतो आपल्या पाप काढून टाकण्यासाठी.
Even if Christ is not mentioned specifically in the text, it's a reflection of God's nature and our nature that makes the necessity of his grace apparent.
तरी ख्रिस्त त्याचं नाव त्या शास्त्र भागात नसेल पण जर का हे दोन चष्मे लावून आपण पाहिलं तर मग आपल्याला देवाचा स्वभाव तिकडे दिसेल, आपली गरज तिथं दिसेल आणि मग आपोआप आपण हा निष्कर्ष काढू की ख्रिस्ताद्वारेच ती गरज पूर्ण होते.
Using these reading glasses throughout the Old and New Testament will enable us to see the gracious nature of God who provides redemption
आणि हे दोन चष्मे जर का आपण पाहिले घातले आणि पाहिलं जुना करार किंवा नवा करार तिथं आपण पाहतो की देवाचा कृपाळू स्वभाव किती आहे.
As he gives strength to the weak,
तो अशक्त लोकांना शक्ती बलवान करतो.
Rest to the weary,
आणि जे थकलेले आहेत त्यांना तो विसावा देतो.
Deliverance to the disobedient,
आणि जे अवज्ञेत फसलेले आहेत त्यांना सोडवणूक देतो.
Faithfulness to the unfaithful,
आणि जे अविश्वासू आहेत त्यांच्या प्रती तो विश्वासू राहतो.
Food to the hungry and salvation to sinners,
आणि मग जे भुकेलेले आहेत त्यांना भरवतो आणि जे पापी आहेत त्यांना तारण पुरवतो.
We also learn about human nature that requires redemption.
आणि मग आपण अजून एक शिकतो की मनुष्याचा स्वभाव जो आहे तो किती गरजवंत आहे आणि सोडवणुकीच्या गरजेमध्ये तो आहे.
When heroes fail and patriarchs lie,
आणि जे आपण पाहतो की जे शूरवीर आहेत ते पतन पावतात आणि जे काही वाड वडील जे आहेत जुन्या करारातले ते देखील खोटं बोलतात.
Kings fall and prophets run away,
राजे जे आहेत ते धडपडतात आणि जे संदेश ते आहेत ते भय प्राप्त होतात.
Disciples doubt and covenant people become idolaters,
आणि मग शिष्य जे आहेत ते संदेह देत ठेवतात आणि जे देवाचे कराराचे लोक आहेत ते देवापासून जाऊन मूर्तीपूजक बनतात.
So these glasses prevent us from setting up the people in the Bible only as moral heroes to copy rather than as flawed men and women who themselves needed the grace of God.
हे दोन जर का चष्मे घालून आपण पाहिलं तर मग जे बायबलचे संतगण आहेत त्यांना आपण इतकं काही स्थान देणार नाही की इतकं काही परिपूर्ण ते होते त्यांच्या पायामागे आपण चालायला पाहिजे. पण आपल्याला समजेल की त्यांच्या जीवनामध्ये पण भरपूर गरजा होत्या आणि त्या गरजा सत्य शेवटी आपल्याला देवाच्या कृपेची अपेक्षा ठरतात.
Okay, now this next paragraph is very important.
आणि हा पुढचा जो पॅराग्राफ आहे तो फार महत्वाचा आहे.
Every text seen in its redemptive context is reflecting an aspect of humanity's fallen condition that requires the grace of God.
प्रत्येक शास्त्रभाग जेव्हा आपण ह्या मोठ्या चित्रात तारण योजनेच्या मोठ्या चित्रात पाहतो तिथं आपल्याला प्रत्येक शास्त्रभाग काही ना काही मनुष्याच्या पतित परिस्थितीबद्दल आपल्याला सांगेल जी पतित परिस्थिती देवाच्या कृपेच्या गरजेची आहे.
Focusing on this fallen condition will inevitably cause readers to consider the divine solution characteristic of the grace that culminates in the provision of the Savior Jesus.
आणि मग ह्या पतित परिस्थितीमध्ये जेव्हा आपण पाहतो आणि त्याच्यावर मनन करू तेव्हा आपण हाच निष्कर्ष काढू की आपल्यामध्ये उत्तर नाही आणि देवाच्या पासून त्याचं उत्तर यायला पाहिजे आणि ते सत्य शेवटी त्याची जी कृपा ही तारणदारा येशू मध्ये आलेली आहे.
फॉर एक्झाम्पल
एक उदाहरण घेऊया.
When we're reading through the Kings and the Chronicles,
आणि मग राजे आणि शास्त्रे इतिहासामध्ये आपण जर का वाचत असो
it's one rotten king after another,
आणि इतिहासातल्या पुस्तकांमध्ये विशेष करून एका वाईट राजा मागे दुसरा वाईट राजा येतो.
What does that have to do with Christ?
आणि ख्रिस्ताबद्दल तिथं काय सांगू शकतो आपण?
What's that? The nature of man.
In Christ, the perfect king.
We see that there is no man who can rule over himself, let alone others. And so it creates a longing for the perfect King of Kings and Lord of Lords, Jesus Christ.
आणि मग जर का त्या इतिहासामधले राजे आपण पाहिले तर आपल्याला पाहायला मिळेल की ते राजे स्वतःच्यावरच नियंत्रण ठेवू शकत नव्हते तर मग देवाची परिपूर्ण राज्य कसं घेऊन येणार आणि म्हणून त्यांच्या पलीकडे आपल्याला जो परिपूर्ण राजांचा राजा प्रभूंचा प्रभू जो येणार आहे मसीहा त्याची उत्कंठा लागते. चौथा मुद्दा.
Finally, we understand how God's redemptive message appears in Scripture by those texts that are a result of Christ's work in our behalf.
आणि सत्य शेवटी आपल्याला पाहायला मिळतं की देवाचे जे तारणदायी योजनेचे जे संदेश आहेत ते आपल्याला ख्रिस्ताचं कार्य जे पूरं झालेलं आहे त्याचा परिणाम आपल्यावर काय होईल त्याची आठवण करून देतं.
The New Testament epistles explain the significance and implications of what Christ did for fallen man.
तर नव्या करारामध्ये बहुतांश रीतीने जे शास्त्र भाग आहेत की ख्रिस्त आला त्याने त्याचं कार्य पूर्ण केलं आणि त्या कार्याच्या परिणाम आणि आशीर्वाद आता काय निर्माण झालेले आहेत त्याचं विवरीकरण आणि स्पष्टीकरण आहे.
We are justified and sanctified as a result of Christ's atoning work and spiritual indwelling.
आणि आपण नीतिमान गणले जातो, आपलं पवित्रीकरण पवित्र देवाच्या नजरेत गणले जातो का? कारण ख्रिस्त आला आणि त्याच्या तारणदायी त्याच्या प्रायश्चित्तामुळं आणि तो आता त्याच्या लोकांच्या मध्ये त्याची ऐकी झाल्यामुळं हे सगळं काय झालेलं आहे.
Why does God hear our prayers?
देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर का देतो?
Because Christ, our great high priest, is in the presence of God interceding for us.
सत्य शेवटी त्याचं उत्तर आहे की ख्रिस्त आपला महायाजक आपल्या बदली मध्यस्थी करत आहे म्हणून आपल्याला प्रार्थने देव ऐकतो.
Our wills are transformed as a result of our union with him.
आणि आपली आणि त्याची ऐकी झाल्यामुळे सत्य शेवटी आपल्या मनावर आपल्या इच्छा आकांक्षावर पण परिणाम पडत आहे आणि ते बदलत चाललेलं आहे.
And we worship God because of God's gracious provision for every aspect of our salvation.
आणि आपण देवाची आराधना का करतो की देवाने ह्या महान पुरवठा ख्रिस्तामध्ये आपल्या सगळ्या गोष्टींसाठी केलेला आहे.
This next part is important.
आणि हे पुढचा मुद्दा पण महत्त्वाचा आहे.
Ultimately, the reason to read scripture with an eye to understanding how our actions and status are a result of grace is to keep straight the order of scripture's imperatives, those are commands, and indicatives, which are the statements of truth and fact.
आणि सत्य शेवटी आपली जी क्रिया आपलं जे आज्ञापालन आहे ते कृपेद्वारे आपल्या आपण करत आहोत हे कसं नेहमी योग्य ठेवायचं जेव्हा आपण समजून घेऊ की बायबलमध्ये बहुतांश रीतीने पहिलं देवाने आपल्यासाठी काय केलं ते दिलेलं आहे आणि मग तुम्ही आता तसं जगा ही अपेक्षा ठेवलेली आहे.
The commands and the imperatives, what we are to do,
आणि जे काही आज्ञा आहेत की आपण असं केलं पाहिजे,
are always the consequence of the indicatives who we are by God's gracious provision.
त्या आज्ञा नेहमी कशामधून बाहेर पडतात की देवाने आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि ख्रिस्तामध्ये आपलं काय स्थान आहे त्याच्याद्वारे आता तुम्ही अशा आज्ञा पाळा.
What we do is never the cause of who we are with respect to our eternal status in God's kingdom and family.
आपण जे करू त्याच्यावर निर्भर आहे की आपलं स्थान देवाच्या कुटुंबामध्ये टिकून ठेवण्यासाठी हे चुकीचा विचार आहे.
We obey as a result of being God's beloved, not to cause God to love us.
आपण देवाचे प्रियजन झालो आहोत म्हणून आज्ञा पाळतो आपण आज्ञा पाळत नाही जेणेकरून आपण देवाचे प्रियजन बनू.
His grace toward us always precedes and enables and motivates our efforts towards holiness and obedience.
आणि त्याची कृपा आपल्यासाठी नेहमी आपल्याला शक्ती देते प्रोत्साहन देते जेणेकरून आपण आपला प्रयास पवित्रीकरणासाठी करू.
Here's an illustration.
आपण एक उदाहरण पाहूया.
When God gave the Ten Commandments to his people,
आणि जेव्हा देवाने 10 आज्ञा त्याच्या लोकांना दिल्या,
he doesn't make their obedience a condition for his love.
तो त्यांचे आता तुम्ही ह्या आज्ञा पाळा आणि मग मी तुमच्यावर प्रेम करेल असं म्हणत नाही तिकडे.
He first declared, I am the Lord your God who brought you out of the land of Egypt, out of slavery.
पण उलट 10 आज्ञा देण्याच्या अगोदर तो म्हणतो की मी यावे तुमचा देव ज्याने तुम्हाला इजिप्त मिसर देशातून बाहेर आणलंय दास्यगृहातून.
And then he gave the commandments. He rescued his people before they believed.
आणि त्या 10 आज्ञा मग तो देतो म्हणजे पहिलं त्यांना सोडवतो मिसर देशातून आणि मग तो म्हणतो की मी आता तुमचा देव आहे आणि आता तुम्ही माझ्या आज्ञा पाळा.
Their obedience was expected as a consequence of receiving God's deliverance, not a condition for obtaining it.
आणि त्यांची जी आज्ञा पालन आहे ते देवाच्या महान सुटकेचा परिणाम आहे आणि ती सुटका मिळवून घेण्यासाठी प्रयास नव्हे.
When we have these lenses on,
जेव्हा आपल्याकडे हे दोन सुवार्थ दृष्टिकोन असतील,
We have a way of seeing the grace of the gospel even in passages that are dominated by God's laws and commands.
आणि मग जर का असे दृष्टिकोन आपले असतील तर मग असे असे शास्त्रभाग जिथं भरपूर देव नियम आणि आज्ञा आपल्याला देत आहेत त्या शास्त्रामध्ये पण आपण पहिलं देवाने आपल्यासाठी काय केलेलं आहे ते समजून घेऊन ते शास्त्रभाग पण गाजवू शकतो.
And God's grace through the gospel is also the enabling power for us to live obedient lives.
आणि देवाची कृपा स्वार्थेद्वारे ख्रिस्ताद्वारे प्रवचनाचं सामर्थ्य बनतं जेणेकरून आपण त्याच्या आज्ञा पाळू.
So whenever we're preaching and teaching passages that have laws and commands,
आणि जेव्हा जेव्हा आपण नियमांचे आणि आज्ञांचे भरपूर खचाखच भरलेले असे शास्त्रभाग जेव्हा गाजवतो,
we always emphasize our inability to live up to these standards.
आणि नेहमी आपण आपली अपात्रता लोकांना दाखवायला पाहिजे की आपण हे एवढे महान आज्ञा आहेत ते आपण स्वतःच्या शक्तीमधून पाळू शकत नाही.
Christ fulfilled all of God's righteous requirements for us in our place.
आणि असा एकच होता म्हणजे ख्रिस्त ज्याने हे सर्व नियम आपल्या बदली पाळलेले आहेत आणि देवाला संतुष्ट केलेला आहे.
But he also lives in us to give us enabling power to live obedient.
पण आता तेवढंच नव्हे, ख्रिस्ताने पूर्ण केलं तेवढंच नव्हे, हा ख्रिस्त आता आपली ऐकी त्याच्या संगती झालेली आहे आणि तो त्याच्या आत्म्याद्वारे आपल्यामध्ये वस्ती करतो आणि आता आपण त्याच्या सामर्थ्याद्वारे असं जगू शकू.
When preaching on portions that deal with law and commands,
आणि जेव्हा जेव्हा असे शास्त्रभाग आपण शिकवत असतो जिथं नियम आणि आज्ञा आहेत,
we would always emphasize that what God requires, he also enables.
तेव्हा आपण नेहमी नेहमी लोकांना आठवून दिलं पाहिजे की जे ज्या गोष्टींची देव अपेक्षा धरत आहे त्या गोष्टींसाठी तो पुरवठा पण करतो.
Let's stop here and see if you have any questions or comments, guys.
आणि तुम्ही
this is a lot.
भरपूर आपण पाहिलेलं आहे. ऍक्च्युली आय पर्सनली इन माय चर्च आय एम प्रीचिंग थ्रू फर्स्ट पीटर अँड आय वॉज थिंकिंग देर आर सम सेक्शन्स इन फर्स्ट पीटर दॅट हॅव सो मेनी कमांड्स लाईक लव्ह द ब्रदरहुड, ऑनर द किंग, यु नो, अँड इफ वी जस्ट टेक दॅट सेक्शन इट सेल्फ माय फिअर इज इट वुड बी जस्ट अ मॉरलिस्टिक सर्मन. बट देन वेन वी रीड द होल epistle, he spends one and chapter 1 and 2 and saying you are a chosen race, a holy priesthood, a royal, and so I was thinking it really helps to read the whole book every time we prepare if it's a short book
and always keep it in that context.
So me ek udaharan majya manamadhe aalo ki pahile petra madhe tikda majya mandali madhe mi shikvat astana काही काही शास्त्रभाग जे आहेत ते इतके 3-4 ओळीमध्ये 4-5 आज्ञा दिलेल्या आहेत आणि पूर्ण संडेचे 45 मिनिट त्या 4-5 आज्ञावर जाणार आहे. पण काय कोणत्या गोष्टीने मला मदत केली की जेव्हा पूर्ण पुस्तक आपण वारंवार वाचू तर ह्या आज्ञा ज्या आहेत त्या कशातून बाहेर पडतात, तर पहिल्या 1-2 अध्यायामध्ये तो म्हणतो तुम्ही निवडलेले याजकगण आहात, तुम्ही राजकीय याजकगण आहेत. तर वारंवार माझ्या लोकांना ते आठवण करून दिल्यावर मग ते तयार होतात की पुढच्या गोष्टी स्वीकारण्यासाठी की आता आपलं जीवन कसं असायला पाहिजे. नाहीतर मग ते फार असं ओझरवानं तो संदेश होतो की आता 3-4 आज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत आणि कशा पार पाडायच्या, तेच एक उदाहरण मी दिलं होतं त्यांना.
Guys, turn in your Bibles to Psalm 15.
Stotra 15 madhe tumhi vala.
What have you been want to read Psalm 15?
Stotra 15 kunala vachaycha ka?
He who walks blamelessly and does what is right and speaks truth in his takes up a reproach against his friend, in whose eyes a wild person is despised. For the one who sows will fear the Lord, who swears to his own hurt and does not change, who does not put out his money at interest and does not take a bribe against the innocent. He who does these things shall never be moved.
This psalm sounds like it's teaching works righteousness.
आणि जर का फक्त हे स्तोत्र आपण घेतलं तर असं वाटेल की मानवी सत्कर्माद्वारे मानवी आज्ञा पालनाद्वारे आपल्याला तारण मिळतं.
Let me read the comments from the Gospel Transformation Bible on this psalm.
आता त्यांच्या बायबल मध्ये का ते हे बायबल सगळ्यांना घ्या असं म्हणतायत, कारण इथं जे नोट्स दिले आहेत ते बघा असं म्हणतात.
These are the requirements of righteousness.
आणि ह्या नीतिमत्तेच्या मागण्या आहेत.
God threatens judgment against any who fail to meet them.
आणि देव त्याचा न्याय येईल असं सांगतो जे कोणी ह्या सगळ्या नियम जे आहेत ते पाळत नाही.
Everyone will receive what is justly due for what he has done in the body, whether good or evil.
आणि जे शरीरामध्ये आपण बरं किंवा वाईट केलंय त्याचा योग्य प्रतिफळ सगळ्यांना मिळणार आहे.
No mercy will come to him who has shown no mercy.
आणि ज्यांनी दया केली नाही त्याच्यावर दयाच होणार नाही.
The unfaithful will be paid back for the wrong he has done.
आणि जे अविश्वासू आहेत त्यांनी जे अविश्वास आणि चुका केल्या त्याची परतफेड होणार.
Confrontation with these high standards drives every reader back to David's question.
आणि मग अशा प्रकारच्या ज्या आमना सामना जेव्हा आपण होतो की इथे किती उंच देवाची धार्मिकता आहे तेव्हा मग दाविदाच्या प्रश्नाकडे आपण जातो.
Who shall dwell on your holy hill?
कोण तुझ्या पवित्र मंदिरामध्ये वस्ती करल?
The answer drives us to look for someone unlike us.
आणि मग ह्याचं उत्तर आपल्याकडे आपल्या मध्ये त्याचं उत्तर नव्हे पण आपल्या बाहेर कोणी आपल्यापेक्षा वेगळा त्याच्याकडे आहे असं आपल्याला घेऊन जातो.
We can't keep these righteous standards.
आपण स्वतःच्या शक्तीने हे धार्मिक पातळी ठेवू शकत नाही.
That one is finally revealed in God's own son.
आणि सत्य शेवटी त्याचं उत्तर ह्या प्रश्नाचं की देवाच्या पुत्रामध्ये मिळतं आपल्याला.
Who lived the life we should have lived.
आणि आपण जे जीवन जगलं हवं त्याने ते जगलेलं आहे.
And died the death that paid the penalty for our failures to live this way.
आणि त्याने आपलं जे आपलं मरण होतं आपला जो न्याय होता त्याचं पूर्ण परतफेड त्याने क्रूस खांबावर केली.
Jesus dwelled on God's holy hill by becoming the temple.
आणि येशू जो आहे तो कसा बरं देवाच्या पवित्र डोंगरावर राहिला तोच स्वतः मंदिर बनला.
By his atoning sacrifice, Jesus himself is the place where God and man are reconciled.
आणि तोच त्याच्या शरीर धारण केल्यावर तोच मंदिर बनला. तेवढं मंदिरच बनला नव्हे तर प्रायश्चित्त पण आपल्यासाठी बनला जेणेकरून देवाचा आणि आपला समेट होईल.
Good explanation, huh? Good explanation. That's the way to preach that psalm, not beating the sheep.
आणि तसं तुम्ही हे स्तोत्र जे आहे ख्रिस्ताकडे कसं बोट दाखवतं तसं तुम्ही गाजवा, नुसतं त्या मेंढरांना मारू नका.